फायबर रेड FM वर 10:41 ची वेळ. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये खबर का असर, बऱ्याच गोष्टी ज्या लोकांवर असर टाकताय. तुमची फेवरेट टीम जिंकली तर आनंद, हरली तर दुःख. T20 चा आनंद एकूणच शहर अनुभवत आहे. आणि सध्या तर सणवार उत्सव या गोष्टी सुद्धा बऱ्याच चाललेल्या आहेत. आत्ता थोडा काही दिवसांपूर्वी आपण रथयात्रा अनुभवली, आज हनुमान जयंती. ग्रेट. दुसरीकडे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये गणवेश मिळणार आहेत. मे महिन्यामध्ये प्रक्रिया होणार आहे आणि शिक्षण विभागाची कार्यवाही समोर येणार आहे. शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळांतल्या 1 ते 7 हा जो गट आहे, या मागासवर्गीयांसह खुल्या आणि इतर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांना जूनमध्ये शाळा सुरू होतानाच गणवेश मिळणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये सुद्धा आनंद आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. मॉर्निंग नंबर 1 मध्ये एकूणच या सगळ्याच्या आकडेवारीबद्दल, किती विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहेत, या सगळ्याबद्दल बोलूयात इन डिटेल थोड्याच वेळात. पण एक ट्रॅक पण येतो थोडाच वेळात, तो म्हणजे वजा तुम हो हिट स्टोरी 3 से. बजाते राहो सुपर हिट्स 93.5 रेड FM. बजाते राहो.